नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार. युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा तसंच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर. हर घर तिरंगा अभियानात स्वातंत्र्य दिनापर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांना राज्य शासनाची नोटीस. आता सविस्तर बातम्या. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रतिरुग्ण 2,000 रुपयावरून 6,000 रुपये करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर झाला आहे. 3,00,000 रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्याची ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात विशाल शर्मा यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन यासंदर्भात पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नांदणी मठानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. या हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार एक वैद्यकीय पथक तयार करेल तसंच या प्रकरणात नागरिकांच्या विरोधात दाखल गुन्हे मागे घेण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतल्या कबूतर खाण्याच्या प्रश्नासंदर्भातही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. कबूतर खाण्याबाबतच्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना कराव्यात तसंच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेनं कबूतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासंदर्भातही आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या स्मारकाशी निगडीत विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी 70 कोटीचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI च्या अहवालानुसार गेल्या शनिवारी 2 ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे 70 कोटी 70 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचं या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 2 वर्षात UPI व्यवहारांची दैनंदिन संख्या दुपटीनं वाढली आहे. केंद्र सरकारनं UPI च्या माध्यमातून दररोज 100 कोटी व्यवहारांचं लक्ष ठेवलं असून ते पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण मुद्द्यावरून विरोधी पक्षानं गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळात प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज स्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी सदनात दिवंगत माजी संसद सदस्य तिलकधारी प्रसाद सिंह रामरती बिंद आणि शिंबू सोरेन यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. उपाध्यक्ष हरिवंश यांनी सदनाच्या कामकाजात सतत अडथळे येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधकांच्या गदारोळामुळे या अधिवेशनात सत्रात आतापर्यंत 41 तास 11 मिनिटांचा वेळ वाया गेल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज दिल्लीत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. नवी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संविधानाचं 370वं कलम रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आला तेव्हा मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य म्हणून काम केलेले मलिक यांनी बिहार ओडिशा गोवा तसंच मेघालयाचं राज्यपाल पदही भूषवलं होतं. माजी केंद्रीय मंत्री तसंच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या पार्थिवदेहावर आज झारखंडमध्ये रांची इथं अंत्यसंस्कार होत आहेत. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी आज सोरेन यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दिल्लीत उभारलेल्या कर्तव्य भवन या शासकीय कार्यालय संकुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी असलेली मंत्रालयाची कार्यालय एका ठिकाणी आणून कार्यक्षमता नवोन्मेष वाढवण्यासाठी कर्तव्य भवन उभारण्यात आल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी सांगितलं. ते नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुमारे 1.5 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या 6 मजली संकुलात गृह, परराष्ट्र, ग्रामविकास आदी मंत्रालयासह विविध कार्यालयं असणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची आज नवी दिल्लीत बैठक झाली. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात महत्वाची भूमिका असलेल्या सशस्त्र दलाचं कौतुक करणारा ठराव सर्व खासदारांनी मंजूर केला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवावा, त्यासोबतच आपला सेल्फी हर घर तिरंगा .com या संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन सरकारनं केलं आहे. या मोहिमेसाठी कार्यकर्ता म्हणून नोंदणी गेल्या शनिवारपासून सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हर घर तिरंगा अभियान शाळांमध्ये राबवलं जाणार आहे. यामध्ये 2 ते 8 ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात शाळेच्या भिंती आणि फलक तिरंगा प्रेरित चित्रांनी सजवणं, तिरंगा रांगोळी तसंच तिरंगा राखी स्पर्धा, सैनिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांना राखी पाठवणं, 9 ते 12 ऑगस्ट दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात तिरंगा यात्रा, तर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या टप्प्यात ध्वजारोहण तसंच तिरंग्यासह सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करणं आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यभरात 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. या सर्व 14,000 पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं बजावली आहे. महिनाभरात पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे 21.5 कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत. तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सोडल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओहल इथं झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी सदर गुणतालिकेत इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा संघ या गुणतालिकेत आघाडीवर आहे. चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारं यात्री छावा राईड ॲप एसटी महामंडळ लवकरच सुरू करणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याच्या उद्देशानं बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई बस या वाहन सेवेसाठी हे ॲप सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडाच्या 1341 निवासी सदनिका आणि नाशिक मंडळातील 67 सदनिका अशा एकूण 1408 सदनिकांच्या सोडतीसाठी येत्या 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत. अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची येत्या 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय नवले यांनी ही माहिती दिली. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून जनता दरबार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 1 या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपल्या समस्या आणि तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या मानवत आणि परभणी तालुक्यातील 54 गावांना पाणी कसे देता येईल यासाठी सर्वेक्षण अहवाल 3 महिन्यात सादर करावा असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी याबाबत मंत्री विखे पाटील यांच्याकडे या कामातल्या दिरंगाईबद्दल तक्रार केली होती. त्यावरून आज मंत्री विखे पाटील यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळाला निर्देश दिले आहेत. हवामान. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वत्र जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार. युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा तसंच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांना राज्य शासनाची नोटीस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.